चीनीमंडी.com पॉडकास्ट।
विजी डेली शुगर मार्केट अपडेट। आज 7 नवंबर 2020। डोमेस्टिक मार्केट देशभरातील बाजारात मध्यम मागणी होती। महाराष्ट्र S30 साखरेचा व्यापार 3125 ते 3150 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30चा व्यापार 3240 रुपये ते 3270 रुपये प्रति क्विंटल राहिला। दक्षिण कर्नाटक S30 साखरेचा व्यापार 3195 ते 3260 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30चा व्यापार 3225 रुपये ते 3310 रुपये प्रति क्विंटल राहिला। उत्तर प्रदेश M30चा व्यापार 3250 रुपये ते 3285 रुपये होता। गुजरात M30चा व्यापार 3171 ते 3211 रुपये प्रति क्विंटल राहिला। तामिळनाडूमध्ये S30चा व्यापार 3300 रुपये ते 3375 रुपये होता, तर M30चा व्यापार 3425 रुपये राहिला। हे सर्व दर GST वगळता आहेत।